चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ब्राझील मधील कंपन्या इथेनॉल क्षमता वाढवण्यावर भर देणार। स्थानिक लोकांच्या जोरदार मागणीमुळे ब्राझीलमधील साखर आणि इथेनॉल उद्योगातील कंपन्या अधिक इथेनॉल तयार करण्याची क्षमता वाढवण्याच्या मार्गावर आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमती घसरल्यामुळे इथेनॉल उत्पादनावर भर देण्यात येणार आहे। ब्राझीलमधील बऱ्याच कंपन्या पुढील वर्षी अधिक इथेनॉल तयार करण्यासाठी आपल्या साईटमध्ये नवीन डिस्टलरी बांधत आहेत, असं अहवालात नमूद केलं आहे। साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे किमती कमी राहिल्या आणि पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन करण्यास सुरुवात केली। कारखाने इथेनॉलला असणाऱ्या मोठ्या प्रमाणातील मागणीमुळे इथेनॉल उत्पादनासाठी उसाचं वाटप करेल अशी अपेक्षा आहे। साखर कारखान्यांकडून साखरपुडीसाठी कमी ऊस मिळण्याची शक्यता असल्यानं ब्राझीलमध्ये साखरेच्या अपेक्षित उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे। उसाच्या रसाबरोबरच कॉर्नमधूनही इथेनॉल तयार करण्याचं ध्येय ब्राझीलनं बाळगलं आहे। साओ मार्टिन्हो SA देशातील सर्वात मोठा साखर आणि इथेनॉल उत्पादकांपैकी एक आहे, तर गोयस राज्यात कॉर्नपासून इथेनॉल तयार करण्यासाठी कशाप्रकारे सोयी केल्या जातील यादृष्टीनं प्रयत्नशील आहे।